नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विज्ञान आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं बळ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संशोधन तसंच विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या योजनेचा प्रारंभ. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. परभणी जिल्ह्यातल्या 265 अंगणवाड्यांचं रुपांतर स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार. आणि नांदेड शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम. मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. विज्ञान आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं बळ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्टार्टअप, सेमीकंडक्टर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात देशानं गेल्या दशकात मोठी प्रगती केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
पिछले दशक में हमारा R&D एक्सपेंडिचर 2 गुना हुआ है. भारत में रजिस्टर किए गए पेटेंट्स की संख्या 17 गुना बढ़ी है. 17 times का इंक्रीज स्टार्टअप में भी. भारत अब दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बन गया है. हमारे 6,000 से अधिक डीप टेक स्टार्टअप आज क्लीन एनर्जी, एडवांस मटेरियल्स जैसे क्षेत्रों में काम कर रहे हैं. भारत का सेमीकंडक्टर सेक्टर भी अब उड़ान भर चुका है. बायो इकोनॉमी की बात करें तो 2014 में ये $10 बिलियन की थी. आज ये करीब $140 बिलियन तक पहुंच चुकी है.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये परिवर्तनाची शक्ती आहे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायदेशीर ठरावी यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानाअंतर्गत 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेचाही प्रारंभ केला. खासगी क्षेत्राकडून संचलित केल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
हमने रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन स्कीम भी शुरू की है और इसके लिए 1,00,000 करोड़ रुपये की राशि तय की गई है. हमारा प्रयास है कि प्राइवेट सेक्टर में भी रिसर्च एंड डेव्हलपमेंट को बढ़ावा मिले. पहली बार हाई रिस्क और हाई इम्पैक्ट प्रोजेक्ट के लिए कैपिटल भी उपलब्ध कराई जा रही है.
राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या जानोरी कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकसानीबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक येणार असल्याचंही महाजन यांनी यावेळी सांगितलं. महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीचं मूळ असून एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. एकल महिला स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगल्या पाहिजेत ही राज्य शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत द्यावी तसंच त्यांना घरकुल योजनेअंतर्गत प्राधान्यानं लाभ मिळावा यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान पुणे इथं आज पवार यांच्या उपस्थितीत इंडियन डेंटल असोसिएशन, जिल्हा परिषद आणि औंध जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यात बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंतविषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. विरोधकांची शुद्ध मतदार याद्यांबाबत प्रामाणिक भावना असेल तर त्यांनी मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाला आपला पाठिंबा जाहीर करावा असं आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर एसआरला समर्थन द्या, नाही तर काँग्रेस एसआरला तिकडे विरोध आणि इथे वोटचोरी मतचोरी बोलायचं ही दुतोंडी भूमिका घेऊ नका. नागरिक हे जागरूक आहेत, तर निवडणूक यंत्रणा, निवडणूक अधिकारी, निवडणूक मतदार, निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे. निवडणूक आयोगाने याची चौकशी सुद्धा करावी आणि याच्यात काळ भर असेल तर पोलीस आणि गृह विभागाने सुद्धा चौकशी करावी, पण फेक नरेटिव्ह करू नका.
महाविकास आघाडीच्या मोर्चात ठाकरे बंधूंनी मतदार यादीतल्या दुबार अल्पसंख्याक समुदायातल्या मतदारांचा उल्लेख केला नसल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला. मतदार याद्या शुद्ध असल्या पाहिजेत असा भाजपचा आग्रह असल्याचं ते म्हणाले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्य शासनाच्या स्मार्ट अंगणवाडी साहित्य खरेदी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 265 अंगणवाड्यांचं रुपांतर स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. या योजनेद्वारे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी आवश्यक असणारं आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण दिशा समितीची बैठक पार पडली. खासदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. सध्या शहरात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना, घरकुल योजना, जलजीवन मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्याचे निर्देशही भुमरे यांनी दिले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या यावर्षीच्या हिवाळी परीक्षा 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी एका दिवसासाठी ऑनलाईन लिंक सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतला आहे. उद्या मंगळवारी महाविद्यालयीन स्तरावर अतिरिक्त शुल्कासह कार्यालयीन वेळेत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घ्यावेत अशी सूचना विद्यापीठ प्रशासनानं केली आहे. फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या आत्महत्याग्रस्त डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात आज मार्ड संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. याच घटनेच्या निषेधार्थ मुंबईत विलेपार्ले इथल्या कुपर रुग्णालयातही आज निवासी डॉक्टरांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, डॉक्टरांची सुरक्षितता आणि प्रशासकीय जबाबदारीबाबत ठोस उपाययोजना कराव्या आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात डॉक्टरांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज पार पडला. 6 तक्रार अर्ज प्राप्त झाले असून या अर्जावर सुनावणी घेऊन संबंधित विभागास 15 दिवसात संबंधित प्रकरणं निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातही आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 25 तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सामान्य शाखेच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी दिली. नांदेड शहरात आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. दुपारच्या सुमारास जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्यानं धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे आज 1/2 मीटरने उघडण्यात आले असून 4,220 घनफूट प्रतिसेकंद वेगानं आणि विद्युत निर्मिती केंद्रासाठी 2,700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांना आज हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विज्ञान आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं बळ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संशोधन तसंच विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या योजनेचा प्रारंभ. परभणी जिल्ह्यातल्या 265 अंगणवाड्यांचं रुपांतर स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार आणि नांदेड शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 7:10 नमस्कार.